इथं तुला येते जातं रे कॉल करायला, तुला सेव्ह करायची गरज आहे तिकडे कॉल.
त्यांचं काय म्हणणं तिथे?
हॅलो मिस्टर सागर, दिस इज सुनील फ्रॉम परांचाई ब्ल्यूरिज. आपण काही दिवसात बोललो होतो ऍक्च्युली फ्लॅट साठी, तो यू सपोज टू विजिट द साईट आणि आपण ट्रायडंट विषयी बोललो होतो. तर तुमचं काही ठरलंय त्यामध्ये की कसं? हिंजवडी मध्ये ब्ल्यूरिज, ब्ल्यूरिज आहे, ट्रायडंट आहे. तो होता पण आय थिंक यू आर लुकिंग फॉर 1 BHK, राईट? 2 BHK, ओके. सो वी हॅव द ऑप्शन ऍट ट्रायडंट ऑल्सो. We recently started with the wedding which is in Oran, all 15, 16, 17. So when we can have a 2 BHK apartment costing about 65 lakhs. But Baner mother 3 BHK sir, maakre 2 BHK nahi hai. आणि बावधन मधलं साईट अजून चालू होती आपल्याला, तिथे मिळू शकेल याच्यामध्ये आपल्याला. तर ऑलमोस्ट 90 लॅक्स पर्यंत होतं 2 BHK, विच इज अबाउट 850 square feet. हो हो हो. ग्लोरिया ग्रँड नावाचं हॉटेल अंब्रोसीच्या समोर, म्हणजे हायवेच्या पलीकडे थोडस अंब्रोसी हॉटेलच्या समोर येईल. हा, सांदीसापासून चांगली कनेक्टिव्हिटी, सांदीसापासून आणखी 1.25 किलोमीटर होती. म्हणजे जो जुना टोल नाका होता वाईल गोइंग टुवर्ड्स मोड, तर त्या टोल नाक्याचं थोडं पुढे होतं ऍक्च्युली. बस डायरी वगैरे चालू शकेल का? डायरी वगैरे डायरी चालू शकेल का? आहे का? बर बर बर. अच्छा अच्छा. मग तुम्ही लोन वगैरे करणार का या फ्लॅटच्या अगेन्स्ट, म्हणजे नवीन फ्लॅटसाठी? बर बर बर. मग ते धरूनच तुम्ही 70 लॅक्स म्हणताय का म्हणजे लोन वगैरे धरूनच? अच्छा अच्छा अच्छा. थोडं एक्सटेंड नाही करू शकणार का कॅबल साहेब? बर बर ओके. अच्छा. साल किती पर्यंत लोन मिळतं तुम्हाला आता तसं पाहिलं तर? बर दुसरा ऑप्शन नव्हता. ताथावडे वगैरे नाही चालणार ना तिकडे? मग थोडं पुढे नाही चालणार का? बरं बरं ठीक आहे. मग सांगा मला तसं लागलं होतं, कारण मग इथे फक्त बांधणे किंवा जर पावधन बघायला असेल हे दोन ऑप्शन माझ्याकडे होते. किंवा भोगाव मध्ये होतं आपल्याकडे ऍक्च्युली. भोगाव मध्ये आता आपण एक जस्ट चालू केलंय 2 BHK, तो चालू शकेल का भोगाव? त्याचा तुम्हाला जातोय 60 पर्यंत 58.5 पर्यंत ऍक्च्युली. म्हणजे आता त्याचा आपण आता एक लॉन्चिंग प्राइस 55 देतोय, तर तो तुम्हाला मिळू शकेल 55 पर्यंत भूगावला, पण अंडर कन्स्ट्रक्शन. नाही आपण जे आता म्हटलं बावधनचा, तर त्याच पौड रस्त्याच्या पुढे गेला आपण. मानस लेक माहिती असेल तुम्हाला, मानस लेकच्या समोर येईल. हो 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 तिकडे नको का? बस बस ठीक आहे, चालेल सर. नो इशू, नो इशू. या या थँक्यू.